chinimandi.com podcast.
Visit daily sugar market update. आज शुक्रवार 5 जून 2020 डोमेस्टिक मार्केट मध्ये देशभरातील बाजारपेठेत खूपच कमी मागणी होती. महाराष्ट्रामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3,140 रुपये ते 3,200 रुपये प्रति क्विंटल राहिला. रिसेल रेट S30 साखरेचा व्यापार 3,050 रुपये ते 3,150 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,240 रुपये ते 3,275 रुपये राहिला, तर M30 चा व्यापार 3,325 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये M30 चा व्यापार 3,150 रुपये ते 3,190 रुपये होता. गुजरातमध्ये S30 चा व्यापार 3,151 रुपये ते 3,161 रुपये राहिला, तर M30 चा व्यापार 3,091 रुपये ते 3,201 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30 चा व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3,325 रुपये ते 3,400 रुपये होता. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $394.20 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.97 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.575 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.0582 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 2,919 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $38.55 होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 306.54 अंकांनी वर येऊन 34,287.24 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 113.5 अंकांनी वर येऊन 10,142.15 अंकावर बंद झाला.